today,
as
two of our very sincerely dedicated devotees, Rupvilas Prabhu and Nityalila Devi, are coming together to take vows of marriage.
As आमचे दोन उत्तम भक्त रूपविलास प्रभू आणि नित्यलीला माताजी एकत्र येण्याची शपथ घेण्यासाठी इथे एकत्र आलेले आहेत.
दे हॅव चोजन विथिन दिस व्हॅल्युएबल ऑपॉर्च्युनिटी ऑफ ह्युमन लाईफ टू डेडिकेट themselves इन द सर्व्हिस ऑफ लॉर्ड श्री कृष्ण.
मानव जीवनाचे त्यांनी फायदा घेऊन आपलं जीवन भगवान श्रीकृष्णाच्या चरणी वाहण्याचा निश्चय केलेला आहे.
Srimad Bhagavatam explains that whatever our occupational duties may be, if they do not increase our eagerness to hear and chant the glories of the Lord, it is all a waste of time.
Srimad Bhagavatam sangta ki apla kahi ka karya asat nahi. ते कार्य जर आपण भगवान श्रीकृष्णाच्या गुणाचं वर्णन करण्यासाठी आपल्याला उत्साहित करत नसेल तर ते निरुपयोगी आहे.
श्रील रूप गोस्वामी हॅज इन्स्ट्रक्टेड अस वी शुड एक्सेप्ट व्हॉट इज फेवरेबल फॉर डिवोशनल सर्व्हिस अँड रिजेक्ट व्हॉट इज अनफेवरेबल.
श्रील रूप गोस्वामीने आपल्याला सांगितलेलं आहे की आपण भगवंताच्या भक्तीसाठी जे अनुकूल आहे ते त्याचा स्वीकार करावं आणि जे प्रतिकूल आहे भक्तीला त्याचा अस्वीकार करावा.
द ऍक्च्युअल पर्पज दॅट दिस मटेरियल वर्ल्ड वॉज क्रिएटेड इज टू क्रिएट अन एन्व्हायरमेंट वेअर इन वन डिटॅचेस हिमसेल्फ फ्रॉम एव्हरीथिंग ऑफ दिस मटेरियल वर्ल्ड.
ह्या भौतिक जग निर्माण करण्यामागे हेतू हाच होता की सर्व मानवाने ह्या भौतिक जगाचा त्याग करावा किंवा संघ कमी करावा.
रिनन्सिएशन इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑल स्पिरिच्युअलिटी.
आध्यात्मिक जीवनाचं वैराग्य हे मुख्य तत्व आहे.
हाउएव्हर फॉर कॉमन पीपल इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू रिनाउन्स एव्हरीथिंग ऑफ दिस वर्ल्ड.
परंतु सामान्य लोकांसाठी या भौतिक जगातील भोगांचा त्याग करणं तितकंसं सोपं नाही.
Therefore Krishna has established the system of daivi varnashram.
म्हणून भगवान श्री कृष्णाने दैवी वर्णाश्रम धर्माची स्थापना केली आहे.
Where according to our natural level of consciousness and our inclinations in life we can dedicate everything to the service of Krishna.
ज्यामुळे की आपण आपल्या नैसर्गिक भावनानुसार आपण आपलं जीवन वेगवेगळ्या मार्गाने भगवान श्रीकृष्णाच्या चरणी वाहू शकतो.
द गृहस्थ आश्रम इज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर अ मॅन अँड वुमन कुड कम टुगेदर टू लिव्ह पीसफुली विथ रिस्पेक्ट अँड अप्रिशिएशन फॉर इच अदर इन द सर्व्हिस ऑफ द लॉर्ड.
गृहस्थ आश्रम हा पुरुष आणि स्त्रीसाठी एक सुसंधी आहे ज्यामध्ये ती दोघं एकमेकाचा आदर करून एकत्र येतात आणि दोघं मिळून भगवान श्रीकृष्णाची सेवा करतात.
It is said in Bhagavad Gita, Manushyanam sahasreshu kashtir yatati siddhaye yatitam api siddhanam kashtir mam veti tatvata. Out of one and thousands, hardly one of such persons endeavor to understand the truth.
Bhagavad Gita madhe sangitlele ahe ki hazaro hazaro lokamadhe ekada manus asa asto jo satya janyasathi utsuk asto.
There are tens and thousands of marriages taking place every day in this world.
या जगामध्ये हजारो आणि लक्षावधी लग्न होत असतात.
How many hundreds and millions of people in this world are married?
या जगामध्ये कितीतरी म्हणजे हजारो लक्षावधी लोक लग्न केलेले आहेत.
Amongst them probably 99.9% are griha ladies.
त्यापैकी 99.9% लोक हे गृहमेधी आहेत.
Their marriage life is based simply on an arrangement for better sense gratification.
त्यांचं लग्न म्हणजे एकमेकाचे इंद्रिय तृप्ती करण्यासाठी केलेली एक व्यवस्था आहे.
And even amongst so-called religious people, practically everyone is a grihamedi.
आणि तथाकथित आध्यात्मिक लोकांमध्ये सुद्धा ते सुद्धा ग्रहमेदी आहेत.
ग्रहमेदी मीन्स पीपल हू आर एनवियस ऑफ गॉड.
ग्रहमेदी त्यांना म्हणतात जे लोक भगवंताचा द्वेष करतात.
ट्राइंग टू एक्सप्लॉइट द प्रॉपर्टी ऑफ गॉड फॉर देअर ओन पर्सनल ऑर एक्सटेंडेड एन्जॉयमेंट.
असे लोक भगवंताची जी संपत्ती आहे ती स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी किंवा आपल्या कुटुंबियाच्या इंद्रियतृप्तीसाठी वापरत असतात.
It is certainly one out of hundreds of millions of people who actually live a life in pursuit of devotion. That is grihastha.
Grihastha tya vyaktila mhantat jo kharokhar bhagavantacha bhakti sathi jagto ani asa vyakti kharokharach lakshavadhi lokamadhe ekada sapadto.
This means to put the pleasure of Krishna first in your life.
याचा अर्थ असा होतो की भगवान श्रीकृष्णाला आनंद देणं याला प्राथम्य द्यायचं आपल्या जीवनामध्ये.
अँड टू पुट आर ओन स्पेक्युलेटिव्ह कन्सेप्शन्स ऑफ प्लेजर साइड.
आणि आपल्या मनगढन स्वतःच्या आनंदाच्या बाबींना बाजूला ठेवणे.
नो डाऊट दॅट सर्टन अमाऊंट ऑफ एन्जॉयमेंट अँड सर्टन अमाऊंट ऑफ कम्फर्ट्स आर एक्सेप्टेबल विथ इन द गृहस्थ आश्रम.
याबद्दल काही वाद नाही की गृहस्थ आश्रमामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये इंद्रियांमार्फत आनंद घेणं हे मान्य केलेलं आहे.
However, they should be seen to facilitate our service to Lord Krishna.
परंतु त्याचा अर्थ एवढाच असला पाहिजे की भगवान श्रीकृष्णाची सेवा करण्यामध्ये ते आपल्याला मदत करणारे ठरले पाहिजेत.
But that is only possible if we have the association of very sincere devotees.
ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण चांगल्या भक्तांच्या संगतीमध्ये असतो.
बिकॉज माया इज इटर्नली ट्राईंग टू किडनॅप आवर प्रोपेन्सिटी फॉर डिवोशन.
कारण भगवंताची जी माया आहे ती आपल्या भगवंताची भक्ती करण्याची जी आपली प्रवृत्ती आहे तिला भगवंतापासून दूर घेण्याचा सतत अनादिकालापासून प्रयत्न करत आहे.
ऑर इन मोर contemporary terms, according to the consciousness of people in India at the time, maya has hijacked our consciousness.
Maya ne aple je bhavana ahe, krishna bhavana ahe, ti krishna bhavana he uchlun neleli ahe, aparan kelela ahe.
When we come to krishna consciousness, we board the airplane that is meant to take us to Goloka Vrindavan.
Apan jeva krishna bhavana bhavi hoto teva apan Golok Vrindavan la janarya vimanamadhe pravesh karto.
But we must be very careful.
Parantu apan kalji ghetli paije.
Tight security.
Apla samrakshan changla karun ghetla paije.
Good association, following the four regulative principles, hearing and chanting every day. This is our security.
Grahastha ashramamadli samrakshan kay ahe? Char niyamacha niyamit palan karna, jap karna ani bhaktancha sangh karna he khara aapla samrakshan ahe.
If we're not very strict in this regard,
ya babtit jar apan far daksh nasu tar,
then it is for sure that hijackers will board our plane.
तर मग मात्र निश्चित आहे की तुमच्या विमानाचं अपहरण होईल. अपहरण करते विमानात घुसतील.
अँड दे विल थ्रू आवर माइंड अँड सेन्सेस फोर्स दिस एअरशिप ऑफ ह्युमन लाईफ टू गो टू फॉरबिडन प्लेसेस लाईक कांदाहार.
आणि मग ते अपहरण करते आपल्या मन आणि इंद्रियामार्फत जे गोलोकधामाला जाणारं विमान होतं ते ज्या ठिकाणी जायला नको असं कंदहार सारख्या ठिकाणी घेऊन जाते.
विच इन दिस केस रेप्रेझेंट्स मटेरियल सिच्युएशन्स वर वी ट्राइंग टू बी द एन्जॉयर.
या परिस्थितीमध्ये त्याचा अर्थ असा होतो की अशा ठिकाणी की जिथे इंद्रिय तृप्ती केली जाते जिथे जाणं योग्य नाही आहे.
अँड देन वी बिकम attached to that enjoyment.
Ani mag tya indri truptila apan farach akarshit hoto.
And as long as we're attached, we are held hostage.
जोपर्यंत आपण इंद्रिय तृप्तीला चिकटलेलो आहोत तोपर्यंत आपणाला त्यांनी अपहरण केलेल्या व्यक्ती म्हणून पकडून ठेवलेलं असतं.
We become helpless hostages.
आपण तेव्हा असहाय्य कैदी झालेलो असतो.
There's practically no way to escape.
तिथून सुटण्याला खरोखर काहीही मार्ग उरलेला नसतो.
However, if we sincerely take the name of Krishna, if we simply have great devotees praying for us,
परंतु आपण गंभीरतेने भगवान श्रीकृष्णाचे नाव घेत असू आणि उत्तम भक्त जर आपल्यासाठी प्रार्थना करत असतील तर
then there is absolute hope that
मग मात्र
continue our journey back home, back to Godhead.
मग मात्र आशा आहे की आपण आपला प्रवास गोलोकधामासाठी पुन्हा करू शकू.
So you must be very, very careful.
म्हणून आपण खूप खूप काळजी घेतली पाहिजे.
You must keep very high security in your life.
आपण उच्च प्रतीचं संरक्षण आपल्या जीवनामध्ये ठेवलं पाहिजे.
Chant the holy names of Krishna attentively every day.
दररोज ध्यानपूर्वक भगवान श्रीकृष्णाच्या नावाचं जप करावा.
Regularly hear Srimad Bhagavatam, Bhagavad Gita.
नेहमी श्रीमद भागवतम आणि श्रीमद भगवद गीता ऐकावे.
Do not be greedy, be charitable toward others.
फार आधाशी बनू नका आणि दुसऱ्या दान देण्याची प्रवृत्ती ठेवा.
Do not offend each other.
एकमेकांना अपराध करू नका.
Be tolerant, patient and with a service attitude toward each other.
एकमेकाची सेवा करण्याची प्रवृत्ती असू द्या आणि एकमेकाला नम्रतेने वागून एकमेकाला टॉलरेट करा. सहन करा.
Is he adding his own realizations?
सांगणारा व्यक्ती स्वतःचा अनुभव सांगतायत असं म्हणतात.
What did he say? And together, in this spirit of cooperation, try to serve the devotees.
आणि अशा प्रकारे एकमेकाला मदत करण्याच्या इच्छेतून भक्तांची सेवा करा.
And try to help conditioned souls to come into the association of devotees.
आणि बद्ध जीवांना भक्तांच्या संघामध्ये येण्यासाठी त्यांना मदत करा.
Make your bodies, your homes, your lives beautiful temples where together you can worship the Lord.
तुम्ही आपलं शरीर घर हे भगवान श्रीकृष्णाचं उत्तम मंदिर करा.
And in this way you will have a very safe and comfortable flight back home, back to God.
अशा तऱ्हेने जर वागलात तर मग मात्र तुमचं विमान सुखरूप रित्या गोलोकधामला पोहोचेल.
But if there's a moment of negligence or inattentiveness, the hostages will take over. I mean the hijackers will take over.
परंतु या बाबीकडे आपण जर दुर्लक्ष केलात तर अपहरणकर्ते निश्चित आत घुसतील.
You must protect one another.
तुम्ही दोघांनी एकमेकांना संरक्षण दिलं पाहिजे.
Chant Hare Krishna and be happy.
भगवान श्रीकृष्णाच्या नावाचा जप करा आणि सुखी रहा.
I pray at the lotus feet of His divine grace, Abhay Charanaravinda Bhaktivedanta Swami Prabhupada, to all of our beloved acharyas, to Shri Shri Nithai Goda Chandra, Shri Radha Gopinath and Shri Gopalji, to all the assembled Vaishnavas, that they very kindly bestow their most auspicious blessings upon Rup Vilas Prabhu Nitya Leela Mataji.
Me, Sri 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 A.C. Bhaktivedanta Swami Srila Prabhupada, पूर्ववर्ती आचार्य श्री निताय गौरचंद्र श्री श्री राधा गोपीनाथ श्री गोपालजी आणि इथे सर्व जमलेल्या वैष्णवांना प्रार्थना करतो की त्यांनी रूपविलास प्रभू आणि नित्यलीला माताजींना आशीर्वाद द्यावेत.
दीज टू डिवोटीज are very humble, very sincere.
हे दोन भक्त अत्यंत नम्र आणि गंभीर आहेत.
Both coming from glorious Krishna conscious families.
दोघही उत्तम कृष्ण भावना भावित कुटुंबातून आलेले आहेत.
They are both extremely appreciated by everyone who knows them.
मंदिरामधील सर्व भक्त त्यांच्याबद्दल खूप आदर आहे मनामध्ये त्यांच्या.
I want to thank both of you very much.
मी दोघांचाही आभारी आहे.
हरे कृष्ण. Om Vishnu Badaya Krishna Prasthaya Bhutale Srimati Bhakti Vedanta Swami Iti Namane Namaste Saraswati Devi Gaurvani Pracharine Nirvishesha Shunyavadi Pastyadya Desatarine. Srila Radhanath Maharaj is so clearly and most powerfully explained the ultimate goal of human life.
Radhanath Maharajani manushya jivanacha antim dheya kay asava yashe atishay spashta varnan kelela ahe,
is to develop our loving relationship with the Supreme Personality of Godhead in devotional service.
Ani he dheya mhanje bhaktimaya sevedware apan bhagavantashi drudh sambandha prasthapit karne he ahe.
And all other activities that we may find ourselves required to do are only in support of that one goal, which is pure devotion to Lord Krishna.
आणि आपण इतर जी काही कार्य करू ती सर्व कार्य म्हणजे भगवंताची सेवा किंवा भक्ती, शुद्ध भक्ती जी आहे त्याच्यासाठी एक आधार किंवा सहाय्यभूत असतील.
Krishna explains in Bhagavad Gita, Yat karosi yaranasi yat jahosi dadasi yat yat tapasi tukunti yat tat kurusho mararpana. All that you do, all that you eat, all that you offer and give away, as well as all austerities and sacrifices you may perform, should be done as an offering to me.
Bhagavan Sri Krishna Gita mein sangtar ki apan je je kai karma karto, je kai khato, je kai tapasya karto, je kai yajna karto, ते सर्व काही आपण भगवंताची सेवा किंवा भगवंताला एक भगवंतासाठी एक कार्य या भावनेने आपण केलं पाहिजे.
True devotee of the Lord uses every opportunity and every aspect in life to offer their devotion to God.
भगवंताचा खरा भक्त असतो तो जीवनातील सर्व संधी, जीवनातील सर्व जे काही आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना असतात त्याद्वारे भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न करीत असतो.
When we deviate from these pure principles of devotional service,
आपण जेव्हा या भक्तीच्या तत्वापासून दूर जातो,
we find ourselves in illusion, confusion, ultimately bondage and suffering.
तेव्हा आपण मायेमध्ये पडतो, गोंधळून जातो, भ्रमित होतो आणि शेवटी दुखामध्ये पडतो.
Of course, it is very difficult, especially in Kali Yuga, to follow the pure principles of devotional service.
अर्थात कलियुगामध्ये शुद्ध भक्तींच्या तत्वांचं पालन करणं अतिशय कठीण आहे.
But by the mercy of the spiritual master and the mercy of the Lord and the association of the Vaishnavas,
पण भगवंताच्या कृपेने, वैष्णवांच्या कृपेने आणि आध्यात्मिक गुरूंच्या आशीर्वादाने
and with a strong determined desire to please the Lord by our devotion,
आणि आपल्या भक्तीद्वारे भगवंतांना संतुष्ट करण्याच्या आपल्या दृढ इच्छेद्वारे
success is guaranteed.
आपण यश प्राप्ती करू शकतो.
So there are four ashrams.
तर एकूण चार आश्रम आहेत.
And ashram means cultivation.
आणि आश्रम म्हणजे अनुशीलन किंवा जोपासना.
means to cultivate our Krishna consciousness.
तरी उपासना कशाची करायची? आपल्या कृष्ण भावनेची.
No ashram is meant for sense gratification.
कोणताही आश्रम इंद्रिय तृप्तीसाठी नाहीये.
And Srila Prabhupada
आणि श्रील प्रभुपाद
स्ट्रेस व्हेरी इम्पॉर्टन्स हाऊ स्ट्रेस हाऊ इम्पॉर्टंट इट इज फॉर पर्सन्स इन दी गृहस्थ आश्रम टू बी आयडियल एक्झाम्पल्स इन दॅट आश्रम.
आणि श्रील प्रभुपाद जोर देऊन सांगतात की गृहस्थ आश्रमातील व्यक्तींनी आपलं जीवन अतिशय आदर्शरीतीने जगलं पाहिजे.
एंड ही यूज्ड द एक्झाम्पल ऑफ श्रील भक्ती विनोद ठाकूर एज द आयडियल गृहस्थ.
आणि या बाबतीत एक आदर्श गृहस्थ म्हणून ते भक्ती विनोद ठाकूरांचं उदाहरण देत असत.
Srila Bhakti Vinod Thakur, although a very responsible and respected person within the world as a magistrate, still
Thakur he ek atishay pratishthit ani buddhiman shreshth ase nyayadhish hote tari sudha,
and a man who had a wife and 10 children,
tena patni hoti 10 mula hoti.
He was one of the greatest of all Vaishnavas.
Udharan hai.
But we need ideal examples in order to understand the goal of Krishna consciousness.
Ani Krishna bhavanecha dheya jaun ghenyasathi aplyala asha adarsh udaharanchi avashyakta aste.
So Srila Prabhupada wanted us to understand the mood and the life activities of Srila Bhakti Vinod Thakur, especially for those in the grihastha ashram, to look towards that as the aspiration of our devotional activities.
Monsil Prabhupadanchi ichha hoti ki apan sarvani sarva bhaktani ani vishesh pan je grihastha samat ahet tyani bhakti vinod thakurancha kade ek adarsh mhun pahila pahije ani tyancha kadun prerna milavli pahije.
And with the grace of the Lord and the Vaishnavas, by making our ideals high, we can actually achieve those ideals.
आणि श्रील प्रभुपाद आणि वैष्णवांच्या कृपेने जर आपण असा मोठा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला तर आपण ते आदर्श प्राप्त करू शकतो किंवा आपल्या जीवनात उतरवू शकतो.
सो इट्स अ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी.
म्हणून ही एक फार मोठी जबाबदारी आहे
इन गृहस्थ लाईफ, बिकॉज नॉट ओनली डू यू हॅव टू परफॉर्म युअर bhajan to the Lord, but you also have to also assist each other in your devotional service.
Grihastha ashramamade itar karyabarobar itar vyavsayabarobar ankhe ek mahatvacha karya asto te mhanje ab tumhi ekmekana bhakti karnyasathi sahakarya dile pahije.
So how much more serious should we be in our responsibilities in this ashram?
Ani mhanun ya ashramamade ji tumha doghanvarti jabdari ahe ही जबाबदारी जाणून घेण्यासाठी तिचं पालन करण्यासाठी तुम्ही किती गंभीर असलं पाहिजे.
श्रील राजनाथ महाराज सो ऑफन एक्सप्लेन्ड एज हिज मेन पॉइंट इन मेनी ऑफ हिज लेक्चर्स दॅट वी आर सर्व्हंट.
आणि श्रील राधानाथ स्वामी महाराज हे आपल्या प्रवचनामध्ये कित्येक वेळा सांगतात आणि त्यांच्या प्रवचनामध्ये हा महत्वाचा विषय असतो की आपण सर्वजण सेवक आहोत.
सो नो मॅटर व्हॉट आवर पर्टिक्युलर सर्व्हिसेस our particular position, our responsibility we have, ultimately we are a servant.
आपले कोणतीही सेवा असली, कोणता व्यवसाय असला, आपल्यावरती कोणती जबाबदारी असेल, आपलं कोणतंही पद असेल, तरी सुद्धा आपण दासच आहोत.
And our success in our devotional life becomes clear when we meditate on this particular position.
आणि दास या भावनेवरती जितकं आपण चिंतन करतो, जितका विचार करतो तितका आपलं जीवन यशस्वी होऊ शकतं.
And of course Maya is there to always give us some other information, as Maharaj was explaining.
आणि अर्थात
become hijacked.
अर्थात महाराज जसं सांगत होते त्याप्रमाणे माया ही सदैव आपल्याला दूर नेण्यासाठी असते आणि आपण आपलं सुद्धा अपहरण केलं जातं, आपल्याला ओलीस धरलं जातं मायेद्वारे.
But Krishna explains in Bhagavad Gita that when you thus learn the truth, you'll know that all living beings are my parts and parcels. They are in me and they are mine. Ultimately, all living beings are servants of the Lord.
आणि ज्याप्रमाणे भगवान श्री कृष्ण भगवत गीतेमध्ये सांगतात की जेव्हा तुम्ही जाणाल की मी सर्वांमध्ये आहे आणि सर्वजण माझ्यामध्ये आहेत, त्यावेळेला आपण जाणू शकतो की सर्व प्राणी मात्र हे भगवंताचे दास आहेत.
So the purpose of grihastha ashram, like all other ashram, is to become Krishna conscious.
इतर सर्व आश्रमांप्रमाणे गृहस्थ आश्रमाचा उद्देशही हाच असतो की आपण कृष्ण भावना भावित भाव.
And by assisting each other in devotional service in that ashram, we please Krishna.
आणि या आश्रमामध्ये आपण एकमेकांना सहाय्य करून भगवंतांना प्रसन्न करून घेऊ शकतो.
And by pleasing Krishna, then that is the perfection of spiritual life.
आणि जर आपण असं करू शकलो तर तेच आपल्या आध्यात्मिक जीवनाचं पूर्णत्व आहे.
When Krishna is pleased, all blessings, all mercy, all success in our devotional life is guaranteed.
ज्या श्री कृष्ण संतुष्ट होतात त्यावेळेला आपल्या भक्तिमय जीवनातील जे यश आहे, सर्व आशीर्वाद, सर्व यश हे आपल्याला निश्चितपणे प्राप्त होतात.
So you have a great responsibility.
म्हणून तुम्हाला दोघांवरती फार फार मोठी जबाबदारी आहे.
And by taking on greater responsibilities, we get an opportunity to please Krishna more and more.
आणि जेव्हा तुम्ही या जबाबदारीचा विचार करता त्यावेळेला तुम्हाला भगवंतांना संतुष्ट करण्याची अधिकाधिक संधी मिळत जाते.
So I'm very happy personally to be here amongst two very dear disciples of Radhanath Maharaj.
राधानाथ महाराजांच्या या दोन प्रिय शिष्यांच्या या मंगल प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी व्यक्तिशः मला खूप खूप आनंद होत आहे.
And my humble prayers and my hopes for your success in Krishna consciousness and grihastha life are very much a part of my presence here today.
आणि माझ्या उपस्थितीद्वारे मी हे दर्शवू इच्छितो की तुमचं जीवन यशस्वी जावं, सुखाचं जावं हीच माझी आशा आहे.
हरे कृष्ण.
हरे कृष्ण. तर याचबरोबर आपल्यासमोर आणखी एक प्रभुपादांचे शिष्य आणि राधानाथ महाराजांचे गुरुबंधू श्यामसुंदर प्रभू आलेले आहेत. ते स्वतः एक फार मोठे भक्त आहेत. या हरे कृष्ण संस्थेमध्ये सर्वात वरिष्ठ भक्त आहेत. तर त्यांच्या उपस्थितीचा आपल्याला इथे लाभ होत आहे आणि आपण स्वतः त्यांचा स्वागत करू तीन वेळा हरी बोल म्हणून. हरी नाथ महाराज, चंद्रमणी महाराज आणि त्याचबरोबर श्यामसुंदर प्रभू या तिघांचेही आभारी आहोत. महाराज, वी आर व्हेरी ग्रेटफुल टू यू. राधानाथ महाराज अँड चंद्रमोळी महाराज अँड श्यामसुंदर प्रू ऑल्सो दॅट यू केम हियर अँड ब्लेस्ड दिस असोसिएशन, स्पेशली द टू डिवोटीज हू आर गेटिंग मॅरिड हियर अँड गिवन सच व्हॅल्युएबल इन्स्ट्रक्शन्स. वी आर व्हेरी थँकफुल टू यू. हरे कृष्णा.